अरे तानाजी मालूसरे आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून या शिवाजी राजासाठी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी गेला आणि त्या ठिकाणी त्याची प्राण ज्योत मालवली. अरे ते केवळ फक्त शिवाजी राजाच्या प्रेमापोटी बाजी प्रभून ती खिंड लढवली, ती पावन खिंड केली. अरे ती सुद्धा शिवाजी राजाच्या प्रेमापोटी रे, शिवाजी राजाच्या प्रेमापोटी. मुरारबाजीनं पराक्रम केला आणि राजासाठी आपला देहा समर्पण करणारा एक होता तो शिवा न्हावी. ज्या वेळेला शिवाजी राजे विशाल गडावरून पन्हाळ्याकडे निघाले होते त्यावेळेला सिद्धी जोहर हा राजांच्या मागावर होता आणि त्या सिद्धी जोहरच्या तावडीमध्ये आपला राजा सापडणार ही खंत वाटली आणि म्हणून गडावर त्यानं काय केलेलं आहे, हा शिवा न्हावी हा प्रत्यक्ष शिवाजीचा दुसरा अवतार दिसायचा. आणि त्या शिवा न्हाव्यानं त्या दिवशी महाराजांचा तो पोशाख परिधान केला आणि राजाच्या आगमनाची वाट पाहू लागला. बाजी प्रभू यात समयाला, बाजी प्रभू यात समयाला, यात समयाला पाहतो शिवा न्हाव्याला, पाहतो शिवा न्हाव्याला. तो राजा समजला त्याला प्रणाम त्याच समयाला, त्याच समयाला जिरहाजी,
त्याच समयाला जिरहाजी, त्याच समयाला जिरहाजी.
त्या वेळेला शिवाजी राजे दुसऱ्या दारातून बाहेर आले आणि म्हणताय, नाना अव जो मनुष्य 24 तास शिवाजी राजाच्या बरोबर आहे त्याला सुद्धा खरा आणि खोटा शिवाजी ओळखता आला नाही तर काय भिषाद आहे शत्रूची की हा शिवाजी राजा नाही म्हणण्याची. आणि तोच हा शिवा न्हावी त्या ठिकाणी स्वराज्या करता कामी आला. अरे आपल्या प्राणाची आहुती देणारे असे योद्धे राजानं आपल्या जवळ बाळगले होते कारण राजा हा जाणता होता, प्रजेच्या हिताचं रक्षण करणारा होता आणि म्हणूनच प्रजा त्याला देवाचा अवतार मानित होती. आज लोक सुद्धा शिवाजी राजाचं नाव घेतल्यानंतर आज प्रत्येकाच्या रक्तामध्ये एक नवा संचारतो, त्याचा आळस तो निघून जातो अशी ताकद या शिवाजी राजाच्या नावामध्ये आहे. अरे शिवाजी राजानं स्वतःसाठी काही केलं नाही, ते केलं फक्त या हिंदवी स्वराज्यासाठी, आपल्या माँसाहेबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी. कारण याच माँसाहेबानं जगदंबेला नवस केला होता की या देशावर होणारे अत्याचार हे मिटवून काढण्यासाठी मला एक असा पुत्र दे. आणि मंडळी ही आकाशवाणी जिजाऊ माँसाहेबाच्या लग्नाच्या अगोदर झालेली होती आणि असा हा शिवाजी तिच्या पोटी जन्माला आला. अच्छा या शिवाजी राजाचं गुणगान गायला शब्द पुरे पडतात. शिवाजी राजाचं हे जे आख्यान आहे एका तासाच्या पोवाड्यामध्ये सांगणारी गोष्ट नव्हे, पण तरी सुद्धा माझ्या परीनं केलं, काही चुका उणीवा राहिल्या असतील तर उदार मनानं क्षमा करावी. शाहिरानं साज चढविला आज का तो शिवरायाला नगर जिल्हा राहुरी तालुक्याला शाहिर.